शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमः
Nicht durch menschliche Liebe kann man lernen, das Göttliche zu lieben, denn die Liebe ist von ganz anderer Art. Lerne zuerst, dich ganz und gar aufrichtig dem Göttlichen hinzugeben, und dann wird die Freude der Liebe kommen. Dadurch, dass du dich aufrichtig hingibst, werden all deine Schwierigkeiten verschwinden. Die Mutter.